आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. होमगार्ड कोतवाल ग्राम रोजगार सेवकांना मानधनवाढ. विशेष शिक्षकांच्या 5,500 अधिक पदांची निर्मिती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023 खरीप हंगामासाठीच्या अनुदान वितरणास सुरुवात. पहिल्या टप्प्यात सुमारे 2,399 कोटींचे होणार वाटप. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर. आणि अमरावती आणि अकोला जिल्ह्यात आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के. 4.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद. आता सविस्तर बातम्या. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गोशाळांना देशी वंशांच्या गायीसाठी परिपोषण योजनेमार्फत प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ही योजना कायमस्वरूपी असून या योजनेमुळे देशी गायींचं संगोपन आणि संवर्धन होऊन गोशाळांवरील आर्थिक भार कमी होईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी बार्टीच्या धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनार्टी स्थापन करण्याच्या मागणीच्या अनुषंगानं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत वनार्टीच्या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातले होमगार्ड कोतवाल ग्रामरोजगार सेवकांना मानधनवाढ. विशेष शिक्षकांच्या 5,500 अधिक पदांची निर्मिती. आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचे निर्णय राज्य सरकारनं आज घेतले. कोतवालांना मानधनात 10% वाढ आणि अनुकंपा धोरण राज्य सरकार लागू करणार आहे. ग्रामरोजगार सेवकांना आता 7,000 रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. याशिवाय विशेष शिक्षकांच्या 4,860 पदांची निर्मिती करायला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीचं सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून 20 लाख होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं आज स्वीकारला. सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि आर्यवैश्य समाजासाठी श्री वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023 खरीप हंगामासाठीच्या अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलं. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टर असे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. पहिल्या टप्प्यात 49,50,000 खातेदारांच्या खात्यांमध्ये 2,398,93,00,000 रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे 96,787 इतकी आहे. भारताच्या चिकित्सा पर्यटनाचा दृष्टिकोन केवळ शारीरिक चिकित्सेपर्यंत मर्यादित नाही, त्यामध्ये मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याचाही समावेश आहे. आयुष पद्धती आणि पारंपरिक चिकित्सा यांच्या संयोजनानं एक समग्र स्वास्थ्य सेवेचं मानक तयार होतं, जे भारताला विश्वव्यापी चिकित्सा पर्यटन क्षेत्रात विशेष स्थान देतं, असं प्रतिपादन केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. त्यांच्या हस्ते आज मुंबईत आयुष वैद्यकीय पर्यटन परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान आणि गोवा या राज्यांमधल्या वैद्यकीय आयुर्वेदिक आयुष रुग्णालये पर्यटनस्थळं प्रशिक्षण कार्यशाळा इत्यादींची माहिती या परिषदेत देण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या महाराष्ट्रातील सर्व स्थळांना भेटी देऊन त्यांचा विकास करणार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी आज सांगितलं. किरण रिजिजू यांनी आज दादर इथल्या चैत्यभूमीला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांनी तेथील भिक्खू संघास धम्मदान करून आशीर्वाद घेतले. पंचशीलाचं प्रतीक असलेल्या 358 या बोधचिन्हाचं ही अनावरण रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्धव ठाकरेला फक्त जनताच संपवू शकते हा लढा माझा, शरद पवार आणि महाविकास आघाडीचा नाही तर महाराष्ट्रातील जनतेचा आहे, असं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी काल नागपूर इथं जाहीर सभेत केलं. जिल्ह्यातील कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण ठाकरे यांच्या हस्ते काल झालं। त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते। यावेळी खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, खासदार श्यामकुमार बर्वे आदी उपस्थित होते। आमचं हिंदुत्व हे साधू संतांचं आहे, शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे। आता शिवाजी महाराजांची ती जिद्द आपण घ्यायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या मालिकेच्या 114व्या भागातून देशवासियांशी संवाद साधला। यावेळी भंडारा जिल्ह्यातील रेशीम उद्योग आणि त्यातून निर्माण झालेल्या रोजगार संधींचा मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला। याबद्दल अधिक माहिती देत आहेत भंडारा जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक जितेंद्र कुमार सरादे।
भंडारा जिल्ह्यात एक टसरची विशिष्ट प्रजाती जी इतरत्र कुठेही सापडत नाही, तिला जिल्हा भंडारा लोकल असं नाव आहे। ही टसरची प्रजाती एकोणे आणि बांपेवाडा, साकोली आणि लाखनच्या परिसरामध्ये इथे पूर्वी आढळायची। इथे मोठ्या प्रमाणावर त्याच्या धाग्याचं उत्पादन केलं जातं आणि ते प्रसिद्ध पण होतं। या जिल्ह्यामध्ये सुमारे 250 लाभार्थी टसरकोश उत्पादनाचं कार्य करतात। निष्टी पवनी तालुका येथे, तसेच लाखनी तालुक्यातील देवरी येथे विभागीय फार्म आहेत जिथे कीटक संगोपनाचं कार्य केलं जातं, आणि जमिनी दाभा तालुका भंडारा येथे अंडीपुंज निर्मिती केली जाते। मागील वर्षी अनुमानित जे रॉ सिल्क तयार झालेला आहे, जो धागा तयार झालाय, तो 550 किलोच्या आसपास आहे। या कार्यालयामार्फत सुमारे 300 लोकांना आणि धागाकरण, साडी निर्मिती इत्यादी कार्यात महिला बचत गट आणि इतर संलग्न ज्या पार्टीज आहेत त्यांना मिळून सुमारे 2000 लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळतो आहे।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। केंद्र सरकारचा चित्रपट क्षेत्रातला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर झाला आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली। येत्या 8 ऑक्टोबरला 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात मिथुन चक्रवर्ती यांना गौरवण्यात येणार आहे। आज वार्ताहरांशी बोलताना मंत्री वैष्णव यांनी मिथुन चक्रवर्ती यांचं अभिनंदन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून मिथुन चक्रवर्ती यांचं अभिनंदन केलं आहे। दरम्यान, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मी माझ्या कुटुंबाला आणि जगभरातल्या माझ्या चाहत्यांना समर्पित करत आहे, अशी प्रतिक्रिया मिथुन चक्रवर्ती यांनी दिली आहे। नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीच्या संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार आज दुपारी 1:37 अमरावती आणि अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। या भूकंपाचे केंद्र अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील अमझरी आणि टेटू या गावांच्या मध्ये असून रिश्टर स्केलवर याची नोंद 4.2 इतकी आहे। याबाबत अकोटच्या तहसीलदारांनी सांगितलेल्या माहितीनुसार मौजे रुधाडी, खिरकुंड, पिंपरी जैनपूर या गावांमध्ये देखील सौम्य धक्के जाणवले, मात्र कुठल्याही जीवित अथवा वित्तहानीचं वृत्त नाही। याशिवाय तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड इथं देखील सौम्य धक्के जाणवले आहेत। अमरावती शहरासह धरणी आणि चिखलदरा या आदिवासी बहुल तालुक्यातील काही भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे। शासकीय विभागांमार्फत चंद्रपूर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना होण्याच्या दृष्टीनं उद्या 1 ऑक्टोबर रोजी पोंभुर्णा इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राहतील। सदर कार्यक्रमात आदिवासी बांधवांकरता योजनांचं वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे। तत्पूर्वी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील हेलीपॅडवर आगमन झालं। त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह इथं अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। यात जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। ताजाबाद शरीफ इथं हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्ला अलह यांचा 26वा शरीफ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। 26व्या शरीफनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आज सकाळी 9 वाजता ताजबाग ट्रस्टचे अधिकारी आणि सेवक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। होमगार्ड, कोतवाल, ग्रामरोजगार सेवकांना मानधनवाढ, विशेष शिक्षकांच्या 5,500 अधिक पदांची निर्मिती करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, आणि अमरावती आणि अकोला जिल्ह्यात आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के, 4.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।